अध्याय 291 पराशरोक्त पाप पुण्य विचार। पराशर म्हणतात, लोकांतरी नेण्याचे साधन असे हे मनयुक्त शरीर हाच कोणी रथ व इंद्रियांचे शब्दादी विषय हेच त्याला वाटेल तिकडे ओढून नेणारे घोडे अशी सामग्री मनुष्याला मिळाली आहे। तर अशा स्थितीत या घोड्यांना मनसोक्त भडकू न देता जो कोणी ज्ञानरूपी दोऱ्याने त्यांची गती आकलन करून त्यांना केवळ मोक्ष मार्गानेच नेतो तो खरा शहाणा होय। गताध्यायी जीवांचे सुखदुःखाला कारण त्यानेच केलेली बरी वाईट प्राकर्मे होत, अतएव एकूण कर्माचा जेणेकरून उच्छेद होऊ शकतो अशा योगाचा आश्रय करावा असे ध्वनित केले होते, तेच आता या अध्यायी थोडेसे विस्ताराने सांगतात। जनका, जो कर्मातीत होऊन ज्याला ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार झाला आहे अशा सद्गुरूपासून समजूत घेऊन नंतर निरालंब अशा मनाने कोणत्याही विषयावर आसक्ती न ठेवता विषयवृत्तीरहित परमात्म्याची ध्यानरूप भक्ती करून निर्विकल्प समाधी साधणे हा मागल्याहून प्रशस्त किंवा श्रेष्ठ मार्ग होय। मात्र ही मार्गाची समजूत घेणे ती साक्षात्कारी गुरुपासून घेतलेली असावी। केवळ आपल्याच किमतीच्या अशा दुसऱ्या परोक्ष पंडिताचे शब्दातून उचललेली नसावी। हे प्रजानाथा, हे मानवी जीवित म्हणजे सहज मिळणारी गोष्ट नव्हे। याकरता हे प्राप्त झाले असता मनुष्याने पुण्यकर्म करून अधिकाधिक वरचे पायरीला जाण्याचा यत्न करावा। मागे पाऊल येईल असे वागू नये। मागे वृत्रगीतेत जे कृष्णापासून श्वेतापर्यंत एकाहून एक चढते सहा वर्ण सांगितले त्यातील कोणत्याही वरिष्ठ वर्णातून जो स्वकृतीने खालचे वर्णात जाऊन पडतो किंवा ज्याला सत्कर्माचा अवसर प्राप्त असूनही जो रजयुक्त कर्म करतो तो सन्मानास पात्र नाही। पुण्यकर्म केल्याने मनुष्य वरच्या वर्णात जातो हा सिद्धांत आहे। असे असून पुढील वर्णात जाण्याची सोय लावणारा असा हा दुर्लभ नरदेह प्राप्त होऊनही जो सुधारणा न करिता पापकर्म करतो तो आत्मघात करतो। राजा, पापाचे दोन प्रकार आहेत, न जाणून केलेले व जाणून केलेले। यापैकी अज्ञानकृत पापाचा तपाने नाश होतो, परंतु बुद्धिपूर्वक केलेले पापकर्म पापरूपानेच भोगावे लागते, त्याचा नाश किंवा वजाबाकी होत नाही। याकरता दुःखरूपाने ज्याचे फल अवश्य भोगलेच पाहिजे असले पापकर्माचे सेवन अर्थात जाणून करूच नये। कधी कधी एखाद्या कर्मापासून सद्य फल म्हणजे लौकिकी मोठा लाभ असतो व त्यामुळे मनुष्याला मोह पडतो, परंतु असल्या कर्माचा परिणाम जर पापाची जोड हाच असेल तर एखादा सोवळा मनुष्य ज्याप्रमाणे चांडाळाची सावली टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमंताने ते टाळावे। बाबा रे, पापकर्माचे फल कितीतरी वाईट व कष्टदायक आहे म्हणून सांगू, त्याचे योगाने अगोदर दृष्टी उफराटते व देहादी अनात्म वस्तूच अधिक गोड वाटू लागतात, आणि अशा प्रकारे मूर्ख बनल्याने ज्याला देहादी विषयापासून परांगमुखता म्हणजे वैराग्य प्राप्त होत नाही असा मनुष्य योगाचे खटपटीस लागला किंवा मरून परलोकाचे वाटेला लागला तरीही त्याला फार फार ताप होतो। हे नरेंद्रा, मघा मी तुला पापाच्या ज्या दोन जाती सांगितल्या त्यातील अंतर सांगतो। जे वस्त्र स्वभावता बिनरंगी म्हणजे शुभ्र असून त्यावर हलक्या सलक्या रंगाची छटा उडालेली आहे असले वस्त्र धुवून पूर्ववत करता येते, परंतु जे मूळच बिब्याच्या तेलात मुरवलेले आहे अशाला प्रयत्नाने देखील शुभ्रता येणे कठीण आहे। असाच प्रकार पापाच्या दोन जातीचा आहे। कसा ते मजपासून समजून घे। जे कोणी ब्रह्मवेत्ते ब्राह्मण आहेत ते शास्त्राधारावरून असा अभिप्राय देतात की जर कोणी बुद्धिपुरस्सर पापाचरण करून मग त्याचे प्रायश्चित्तार्थ म्हणून एखादे शुभकर्म करील अशाचे कामी पापपुण्याची वजाबाकी न होता त्याला पाप व पुण्य यांची फले पृथकच भोगावी लागतील. मात्र जो कोणी अज्ञानाने हिंसादी पाप करील अशाचे पाप पश्चात अहिंसादिकांचे पालनाने नाश पावे. परंतु हीच हिंसा त्याने संकल्पपूर्वक केली मग त्याने कितीही काल अहिंसाव्रत पाळले तरी परभारे फिटमफाट होणार नाही. परंतु पराशर म्हणतात, स्वतः माझा अभिप्राय या ब्रह्मवेत्याहून भिन्न आहे. माझे मते आपण जसे कर्म करावे ते तसेच तसेच पृथक भोगावे लागते. पाप निराशार्थ म्हणून एखाद्याने बुद्धिपूर्वक मोठे पुण्यकर्मही केले तरी त्याचा पापाशी समे ठेवून पाप वजा पडत नाही. जाणून बुजून मनपूर्वक केलेली बरी वाईट कर्मे ही पृथकपणे आपापली फळे देण्यास कधीही चुकत नाही. मात्र त्यांची फळे मूळ कर्माच्या स्थूल सूक्ष्म तारतम्याने असतात. लहानाची लहान मोठ्याची मोठी इतकेच. आणि अजाणता जी कर्मे केली असतात त्याचेही कायद्याप्रमाणे फळ मिळावयाचेच. अंतर इतकेच की जे कर्म बुद्धिपुरस्सर केले असता त्याने नरकाचीच जोड व्हावी इतके उत्कृष्ट असून हिंसात्मकही असले तरी ते अज्ञानकृत असेल तर त्याचे फळ कृतीचे मानाने फार अल्प किंवा सौम्य सोसावे लागते. बाकी सोसले हे पाहिजेच. कोणी शंका घेईल की पुराणातून वाचावे तो दैवते मुनी यांनी कधी कधी अनन्वित कर्मे केलेली असूनही त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत. टीप श्रीकृष्णाने 16 सहस्र स्त्रिया भोगूनही त्याचे ब्रह्मचर्य बिघडले नाही. विश्वामित्र मुनींनी वसिष्ठांचे 100 पुत्र मारूनही त्याला ब्रह्महत्या बाधली नाही इत्यादी इत्यादी. तर त्याचे उत्तर असे आहे की ते त्यांचे त्याला लावून. आजकालच्या भाविक माणसांनी त्याचे अनुकरण करू नये. इतकेच नव्हे पण त्यांची कुत्साही सुद्धा करू नये. राजा, जो कोणी मनाशी नीट शोध करून व आपल्या हातून कितपत होणे शक्य आहे याचा विचार पाहून नंतर कोणतेही शुभकृत्य करतो त्याला बरे दिवस दिसल्याशिवाय राहत नाही. कच्च्या मडक्यात पाणी ओतले असता त्या योगाने ते मडके उकलून फुटते. परंतु तेच पक्क्या निर्धावलेल्या मडक्यात पाणी ओतले असता त्या मडक्याला काहीच बाधा होत नाही. ते सुखाने जसेच्या तसेच राहते. याच न्यायाने जी कर्मे सामान्य जनास बाधल्याशिवाय राहत नाहीत तीच कर्मे या देवता मुनी वगैरेना बाधक होत नाहीत. मूळ ज्या भांड्यात पाणी आहे अशात आणखी ओतले असता पहिले अधिकच वाढते. त्याचप्रमाणे बुद्धिसर बुद्धिपुरस्सर केलेल्या कर्माने पूर्वकर्माला भर पडत जाते. मग ते पापकर्म असो किंवा अत्यंत पुण्यकारक असो ते सजातीयाचे बेरजेत चरते. असो हे राजा, सामान्यत पुण्यपापाचा विचार मी तुला सांगितला. आता तुझ्यासारख्या राजाचे आचरणाचे विशेष धर्म सांगतो. राजाने आपले वैरी व शिवाय इतर जे कोणी डोकीने चालू लागले असतील अशांना वठणीस आणावे. प्रजांचे पालन योग्य प्रकारे करावे. अनेक यज्ञ करून अग्निपुष्ट करावा. मध्यवयात किंवा निदान उतार वयात तरी राज्य सोडून वनाचा आश्रय करून राहावे व तेथे आत्मनिग्रहपूर्वक धर्मशील राहून भूतमात्राला आत्मदृष्टीने पाहावे. आणि हे नरेंद्रा, आपणास ब्रह्मविद्या सांगणारे असे जे आपणाहून श्रेष्ठ त्यांचा यथाशक्ती सत्कार करून आपले शील व सत्यनिष्ठ यांनी त्यांचा संतोष राखावा. ओम तत्सत्.